नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभाबती तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रांतल्या वर्धाक भेट दितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज रांचीतल्या नामकुम हांगा आयसीएआर राष्ट्रीय माध्यमीक कृशी संस्थांच्या शताब्दी सुवाळ्यात उलोवप करतल्यो. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आयज सावन केंद्रशासित प्रदेश दादरा आनी नगर हवेली आनी दमनीन दिवाक भेट दितले. अस्तंत बंगालात कनिष्ठ दोतोरांनी आपले आंदोलन कांय प्रमाणात फाटी घेवन फाल्यां सावन सरकारी हॉस्पिटलांतल्या आपत्कालीन आनी गरजेच्या सेवांनी परतून आस्पावीत जावपाची केली घोषणा. भारतीय हवामान खात्यान आयज अंदमान आनी निकोबार जुव्यांचेर उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. आनी 45व्या बुद्धीबळ ऑलिंपियाडातल्या उक्त्या विभागातल्या 8व्या फेरयेत भारताच्या दादल्यांच्या पंगडान इराणाक हारून भांगरा पदकाचेर आपलो दावो केलो घटमूट. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रातल्या वर्धाक भेट दितले. पीएम विश्वकर्मा येवजणेचे एक वर्स पुराय जाल्ल्या निमतान आयोजित केल्ल्या राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यावळीत ते वांटो घेतले. ह्या वेळार श्री मोदी पीएम विश्वकर्मा येवजणेच्या लावार्थ्यांक प्रमाणपत्र आनी रीण वाटतले. हे येवजणेखाला कारागिरांक दिल्ल्या आदाराचे प्रतीक म्हण ते 18 वेवसायातल्यान 18 लावार्थ्यांकूय क्रेडीट वितरीत करतले. तांच्या वारशाक आनी समाजातल्या अखंड योगदानाक आदरांजली म्हण प्रधानमंत्री विश्वकर्मा येवजणेक एक वर्स पुराय जाल्ल्या निमतान समर्पित स्मरणीय तिकीट ते जारी करतले. प्रधानमंत्री महाराष्ट्रातल्या अमरावती हांगा पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टायल रिजन एंड एप्रल म्हटल्यार पीएम मित्रा पार्काचो बुनियाद घालतले. तशेंच महाराष्ट्र सरकाराची आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र येवजण सुरू करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज झारखंडची राजधानी रांचीतल्या नामकुम हांगा आयसीएआर राष्ट्रीय माध्यमीक कृशी संस्थांच्या शताब्दी सुवाळ्यात उलोवप करतल्यो. ह्या वेळार झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार, केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान आनी संजय सेठ आनी मुखेलमंत्री हेमंत सोरेन हाजीर आसतले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड केंद्रशासित प्रदेश दादरा आनी नगर हवेली आनी दमण आनी दिवाक भेट दितले. आयज सावन सुरू जावपी ह्या 3 दिसांच्या भेटीत ते जायत्यो मुळाव्यो साधन सुविधा आनी उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले. उपराष्ट्रपती जामपूर हांगासरल्या पक्षी गृहाचे उक्तावण करतले. आयज ते दमणातल्या भलायकी केंद्राक भेट दितले. दुसऱ्या दिसा ते दादरा आनी नगर हवेलीतल्या नमो वैद्यकीय शिक्षण आनी संशोधन संस्थेतल्या विद्यार्थ्यांकडेन आनी पालकांकडेन भासाभास करतले. दीव पंचायत वेंचणुकेंत आनी महानगरपालिकेत वेंचून आयिल्ल्या वांगड्यांकडेनूय ते हे वेळार उलयतले. भोंडेच्या निमण्या दिसा प्रधानमंत्री आवास येवजणेखाला फ्लॅट्स आनी दिवातल्या सांडपाणी प्रकल्पाचे ते उक्तावण करतले. तशेंच ते दिवातल्या शिक्षणीक संकुलाकूय भेट दितले. वक्फ दुरुस्ती विधेयकाचेर संयुक्त समितीची बसका काल नवी दिल्लीत जाली. वक्फ मालमत्तेचे प्रशासनात आनी वेवस्थापनात त्रुटी पयस करपा खातीर आनी कार्यक्षमताय वाढोवपा खातीर हे विधेयक हाडला. हातून मुस्लिम बायलांचे आनी बिगर मुस्लिम हांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करपाची आनी केंद्रीय वक्फ परिषद आनी राज्य वक्फ बोर्डाची रचना व्यापक करपाची तरतूद केल्या. लोकसभा खासदार जगदंबिका पाल हे समितीचे अध्यक्ष आसात. हे समितीत लोकसभेचे 21 आनी राज्यसभेचे 10 वांगडी आसात. ह्या विधेयकात वक्फ कायदो 1995 हाका युनिफाईड वक्फ वेवस्थापन सशक्तीकरण कार्यक्षमता आनी उदरगत कायदो 1995 अशें नाव दिवपाची तरतूद आसा. तशेंच वक्फ मालमत्तेचे संरक्षणात जिल्लोधिकाऱ्यान रितसर नामनिर्देशात केल्ल्या उपजिल्लोधिकाऱ्यांच्या पदापरस सकयल नाशिल्ल्या हेर खंयच्या अधिकाऱ्यांक सर्वेक्षण आयुक्ताच्या कार्याची तजवीज केल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन 3 दिसांच्या अमेरिका दौऱ्यार वतले. डेलवेअरच्या विल्मिंगटनात ते फाल्यां क्वॉड शिखर परिषदेत वांटेकार जातले. क्वॉड ही अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आनी जपान ह्या 4 मुखेल देशांची संघटना आसा. हे वेळार प्रधानमंत्री मोदी जायते परदेशी भागीदार आनी भारतीयांकडेन संवाद साधतले. भारत आनी अमेरिका हांच्या मदले संबंध आनीक बरे जावचे हे खातीर ते संबंधितांकडेन हे वेळार चर्चा करतले. अस्तंत बंगालात कनिष्ठ दोतोरांनी आपले आंदोलन कांय प्रमाणात फाटी घेवन फाल्यां सावन सरकारी हॉस्पिटलांतल्या आपत्कालीन आनी गरजेच्या सेवांनी परतून सामील जावपाची घोषणा केल्या. राज्य सरकारान तांच्यो चडश्यो मागण्यो मान्य केल्ल्यान तांणी हो निर्णय जाहीर केला. 9 ऑगस्टाक आरजीकर मेडिकल कॉलेज आनी हॉस्पिटलांत बायल दोतोराचेर जाल्ल्या अत्याचार आनी खून प्रकरणांत फाटले 41 दिसा सावन हे दोतोर संपार आसात. तांच्या सर्वसाधारण बसके उपरांत आंदोलक दोतोरांनी सांगले अस्तंत बंगालातली हुंवाराची परिस्थिती आणि राज्य सरकारान काय मागण्यांक मान्यताय दिवप हे मतींत दवरून फाल्यां सावन कनिश्ट दोतोर आपत्कालीन आणि गरजेच्या सेवांनी काय प्रमाणात परतून आस्पावीत जातले. हॉस्पिटल आणि वैजकी महाविद्यालयांनी सुरक्षेचे आणि सुरक्षे संबंधी राज्य सरकारान जायते निर्देश जारी केल्या उपरांत तांणी हो निर्णय घेतला. घरमंत्री अमित शाह आयज साहिबगंज जिल्ह्यातल्या भुगनाडी ते झारखंडातल्या संथाल परगणा मेरेन भारतीय जनता पक्षाच्या परिवर्तन यात्रेचो शुभारंभ करतले. ते आयज पोलीस लाईन मैदानाचे सभेत उलोवप करतले. अमित शाह गिरिडीह जिल्ह्यातल्या झारखंडी धामाक भेट दितले आणि धनबाद विभागाखातीर यात्रेचो शुभारंभ करतले. थंय ते एका जाहीर सभेत लेगीत उलोवप करतले. ह्या वर्षाच्या अखेरेक राज्यात जावपी विधानसभा वेंचणुकांच्या फाटभुयेर विरोधी भारतीय जनता पक्ष झारखंडात स परिवर्तन यात्रा काडटले. सामान्य लोकांमेरेन पावप आणि झारखंड मुक्ती मोर्चा सरकारच्या अपयशांचेर उजवाड घालप हो हे फाटलो मुखेल हेत आसा. ही यात्रा 24 जिल्ह्यातल्या 81 विधानसभा मतदारसंघात वतली आणि 2 ऑक्टोबराक हे यात्रेचो समारोप जातलो. श्रीलंकेतल्या वेंचणूक आयोग आणि हेर एजन्सी राष्ट्रपती पदाच्या वेंचणुकेखातीर फाल्यां जावपी मतदानाची तयारी करीत आसात. मतदारांच्या सोयीखातीर पोलीस बंदोबस्तासयत खासा बंदोबस्त दवरल्या. राष्ट्रपती पदाच्या वेंचणुकेत 38 उमेदवार रिंगणात आसात आणि मतदारांची संख्या सुमार 1,70,00,000 इतली आसा. भारतीय हवामान खात्यान आयज अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण ह्या महिन्याच्या 22 ते 25 तारखेमेरेन उदेंत मध्य प्रदेश, छत्तीसगड, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालयात वेगवेगळ्या सुवातांचेर उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा. कोकण, गोय, मराठवाडा, रायलसीमा, उत्तर कर्नाटकाच्या देरादेगेवेल्या आणि भितरल्या वाठारांनी ह्या सप्तकात मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा. तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल हंगा आयज उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता हवामान खात्यान उक्तायला. हंगेरीची राजधानी बुडापेस्टात सुरू आशिल्ल्या 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडातल्या उक्त्या विभागातल्या 8व्या फेरीत भारताच्या दादल्यांच्या पंगडान इराणाक हारोवन भांगरा पदकाचेर आपलो दावो घटमूट केला. मात बायलांच्या गटात भारताक पोलंडान हारयले. भारत आणि बांगलादेश पंगडामध्ये काल सावन चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानाचे सुरू झालेल्या पहिल्या कस लावपी क्रिकेट खेळात काल बांगलादेश पंगडान पूर्व पोलो जिंकून पहिली गोलंदाजी करपाचो निर्णय घेतलो. भारताची सुरुवात बरी जावंक ना. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल हे आघाडीचे फलंदाज फस्टात बाद झाले. त्या उपरांत यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत हांणी डाव सांबाळलो. जयस्वाल हांणी 56 जाल्यार ऋषभ पंतान 39 धावण्यो केल्यो. त्या उपरांत 6-144 अशी स्थिती असताना आर अश्विन आणि रवींद्र जडेजा हांणी बेस बरो खेळ करताना भारताची धावसंख्या वाढयली. त्या दोघांनी केल्ली 195 धावण्यांची नाबाद भागीदारी हे पहिल्या दिसाचे खाशेलेपण ठरले. आर अश्विनान शेकडो मारताना नाबाद 102 धावण्यो केल्यो जाल्यार जडेजा 86 धावण्यांचेर नाबाद आसा. काल पहिल्या दिसाचो खेळ सोपलो तेन्ना भारतान 6-339 धावण्यो केल्ल्यो. आयज दुसऱ्या दिसा भारत हे धावसंख्येवेल्यान आपलो डाव मुखार व्हरतलो. चीनातल्या चांगझू शहरात चलतल्या चायना ओपन बॅडमिंटन सर्तीत बायलांच्या एकोड्या गटातल्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची मालविका बनसोड जपानच्या अकाने यामागुची आड खेळटली. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या या सुपर 1000 सर्तीत मालविकान काल राऊंड ऑफ 16त बेस बरो खेळ करताना स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोराक हारोवन उपांत्यपूर्व फेरीत पावल घाल्ले. हेर सगळे भारतीय खेळगडे ह्या सर्तीतल्यान भायर पडल्यात. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज महाराष्ट्रातल्या वर्धाक भेट दितले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आयज रांचीतल्या नामकुम हंगा आयसीएआर राष्ट्रीय माध्यमिक कृषी संस्थांच्या शताब्दी सोहळ्यात उलोवप करतल्यो. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आयज सावन केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमनीन दिवाक भेट दितले. अस्तंत बंगालात कनिष्ठ दोतोरांनी आपले आंदोलन काय प्रमाणात फाटी घेऊन फाल्यां सावन सरकारी हॉस्पिटलातल्या आपत्कालीन आणि गरजेच्या सेवांनी परतून आस्पावीत जावपाची केली घोषणा. भारतीय हवामान खात्यान आयज अंदमान आणि निकोबार जुव्यांचेर उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला आणि 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडातल्या उक्त्या विभागातल्या 8व्या फेरयेत भारताच्या दादल्यांच्या पंगडान इराणाक हारोवन भांगरा पदकाचेर आपलो दावो केलो घटमूट. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.